करोति वाचालम् पंगुं लंगयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यम् सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम् योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेतान्तदान्तसुहृदं तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तूर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
हरि हरि। अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतंच यत् असत इति उच्यते पार्थ नच तत् प्रेत्य नो यह। अश्रद्धेनी केलेल दान तप कर्म हे असतच म्हटलं जातं आणि असं करणाऱ्याला मरणोत्तर म्हणजे देह ठेवल्यानंतर आणि इह म्हणजे इहलोकी दोन्ही ठिकाणी कोणतंच विशेष फळ मिळत नाही। हा श्लोक आपला चाललेला होता आणि सोळाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाचं हे निगमन आहे किंवा उपसंहार आहे असं मी तेव्हा म्हणालेलो होतो। ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे पण शास्त्रविधी सोडून कर्म करतो पण श्रद्धा आहे अशा व्यक्तीचं जे कर्म आहे ते सात्विक राजस की तामस असा अर्जुनाचा प्रश्न होता आणि याच्यावर भगवंतांनी विस्तृतपणाने सात्विक कर्म यज्ञ दान तप याचं वर्णन केलं आणि सात्विक कर्माचा पुरस्कार केला। सात्विक कर्माचा पुरस्कार करूनच भगवंत थांबले नाहीत तर सात्विक कर्म म्हणजे सत्कर्म आणि त्या सत्कर्माचा विनियोग असावा असं भगवंत म्हणाले आणि भगवंतांनी ओम तत्सत हे ब्रह्मनाम सांगितलं। या ब्रह्मनामाचाही अर्थ असा की जे कर्म होतं ते कर्म परमात्मा भावाला स्मरून त्याची प्रचिती घेऊन करावं, जे कर्म आहे ते आणि कर्म ज्या देहाकडून घडतं आहे तो देह आणि कर्माचं जे फळ मिळतं ते फळ हे सर्व परमात्म्यापासून निष्पन्न झालेलं आहे हे लक्षात ठेवावं आणि कर्ता जो आहे तो कर्ता परमात्म स्वरूप आहे हे लक्षात ठेवावं। म्हणजे जो ओमचा अर्थ आहे तोच तत्चा झाला आणि तोच सतचा झाला। एका वेळी फक्त परमात्म्याला जाणण्याची ध्यानाची क्रिया आहे, एका वेळेला कर्म करण्याची क्रिया आहे आणि त्यावेळेला कर्म करण्याची अंतरस्थिती आहे सत या नावानी, एवढाच फरक झाला। पण या कोणत्याच क्षणाला अबोध नसावा असं भगवंत म्हणाले आणि हाच कर्माचा विनियोग आहे असं ते म्हणाले। असं असल्यामुळं अश्रद्धेनी केलेलं जे तप यज्ञ दान इत्यादी कर्म जेव्हा जेव्हा अश्रद्धा असेल तेव्हा ते असतच म्हटलं पाहिजे। सात्विक असेल आणि कर्त्याला बोध असेल तेव्हाच ते सत म्हटलं पाहिजे असा निष्कर्ष निघाला. म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा सांडूनी कीजे जो धांदा हे असो सिणूनुसधा दृष्टादृष्टी. दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे इथं आणि परलोकात प्राप्तन म्हणून जे मिळेल ते देखील इव्हन. या सर्व ठिकाणी नुसता क्षीणच आहे, त्यांनी प्रत्यक्षत लाभ काहीही नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्म नाम श्रद्धा असाच शब्द वापरला, कारण आपल्यासारख्या लोकांना रोज ध्यानाला बसल्यावर मग ब्रह्मबोधच व्हायला पाहिजे कर्म करायच्या आधी, तो होत नाहीये. असा कसा होणार? त्यामुळे ध्यानातून उठताना जे काही बाही समाधान घेऊन आपण उठू, त्यावेळेला सद्गुरु वचनावर श्रद्धा, शास्त्र वचनावर श्रद्धा आणि थोडी बहुत आत्मप्रचिती यांनी ब्रह्मभाव श्रद्धेनी स्थिर ठेवणं. तसंच कर्म करताना देखील वारंवार आपल्या इंद्रियांच्या भावना उफाळून येणार, कधी कधी स्वार्थ, कधी कधी त्वेष, द्वेष, मत्सर, कधी कधी करुणा, दया, अशा प्रकारचे विकार निर्माण होणार. कर्माची फळं देखील वेगळ्या वेगळ्या रूपाने समोर उभी राहणार. कधी आपल्याला जी हवी आहेत तशी, कधी आपल्याला आपण कधीही कल्पना केली नाही इतकी नको असणारी, कधी मिश्र स्वरूपाची. त्यावेळेला निदान श्रद्धेनी तरी कर्म करणारा देह परमात्म स्वरूप आहे. ज्या जगतामध्ये मी कर्म करतो आहे ते जगत परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. आणि कर्म करताना देखील करणाऱ्याच्या ठिकाणी नेहमी जर कोणती गोष्ट उफाळून येत असेल तर मी करतो हा भाव, आणि हा मी परमात्मा असा नसून माझं कर्तृत्व, माझी बुद्धी, माझी शक्ती, माझं कुळ, माझी वंश परंपरागत संपत्ती, तुझी नाही माझी आहे, अशा प्रकारचे जे भाव, म्हणजे हा जो मी आहे हा मी परमात्मा भावानी नटलेला नसून अहंतेनी नटलेला असतो नेहमीच. तेव्हा निदान लक्षात ठेवणं, श्रद्धेनी लक्षात ठेवणं की हे माझं स्वरूप नाही, या ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवून कर्म करावीत, इथपर्यंत भगवंत आले. एवढी तरी करायलाच पाहिजे, या श्रद्धेनी तरी करायलाच पाहिजे. तुम्हाला जमेल कालांतराने. आता हे जरा आपल्या जवळचं वाटायला लागलं. म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा सांडूनी कीजे जो धांदा, म्हणजे व्यवहार, हे असो सिणूनुसधा दृष्टादृष्टी तो. म्हणून ब्रह्म नाम श्रद्धेनी ओम तत्सत्चं तात्पर्य लक्षात घेऊन त्याच्या श्रद्धेनी केवळ कर असं भगवंत म्हणाले. ऐसे कलुष करी केसरी, पापरूपी हत्तीचा नाश करणारा जणू सिंह. किती शब्द एकत्र आणलेत बघा. त्रिताप तिमिर तमारी, तापत्रय हेच जणू कोणतं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचा नाश करणारा तो तमारी सूर्य. श्रीवर नर हरी, श्रीवर वीर नरहरी बोलिले तेणे. असा जणू वीर असणारा श्रीवर म्हणजे लक्ष्मीचा पती, नर असून नरामध्येच जो नारायण पदवीला प्राप्त झालेला आहे असा नरहरी वीर अर्जुनाला म्हणाला. तेथ निजानंदा बहु असा, माझी अर्जुन तो सहसा, हरपला चंद्रु जैसा चांदिणेनी. तेव्हा स्वतःच्या आनंदामध्ये आणि तोही बहुवस आनंदामध्ये, म्हणजे बक्कळ भरपूर अशा आनंदामध्ये निमग्न झालेला, असा तो अर्जुन जसं उत्तम चांदण्यामध्ये चंद्र स्वतःच लपून जावा, चंद्राचीच प्रभा पण त्या प्रभेमध्ये चंद्रच लपून जावा, तसा अर्जुन आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये जणू निमून गेला. हे सगळं ज्ञानेश्वर महाराजच बोलू जाणेत. अहो संग्रामू हा वणिया हा वाणिया, मापे नाराचा चिया आणिया, सुनी माप घे मवणिया जीवेतेसी. इथं आपण थांबलो तो आणि मी असं म्हटलं होतो की हे मराठी लिहिलंय का काय, कोणत्या भाषेत लिहिलंय. बघा, अहो संग्रामू हा वाणिया, मापे नाराचा चिया आणिया, सुनी माप घे मवणिया जीवितेसी. परवा मी एक कोणतं तरी काव्य केलं, ते काव्य केल्यावर मला कोणी असं म्हटलं की हे शब्द थोडे सोपे जर घातले तर बरं होईल, कारण हे साध्या साध्या लोकांना कसे समजायचे. तर मी आपला सहज म्हटलो, असं जर विचार केला असता तर ज्ञानेश्वर महाराजांनी काय करायचं. तशीच नेमकी ओवी आली. वाणिया म्हणजे वाणी करतो तो व्यवहार व्यापार. हा जो संग्रामाचा व्यापार आहे, संग्रामू हा वाणिया, मापे नाराचाची आणिया, नाराचाची म्हणजे बाण आणि बाणांची आणिया म्हणजे टोक अग्र. हा व्यवहारच असा आहे की बाणांच्या टोकाच्या अग्रानीच इथं व्यवहार होतो. सुनी माप घे मवणिया जीवितेसी, आणि या व्यवहारात माप मोजली जातात पण जीविताची माप मोजली जातात. ही जी अग्र आहेत, ही अग्र टोचून जीवित हरण होत. ऐसिया समयी कर्कशे, असा हा युद्ध समय, कर्कश समय. भोगी जत स्वानंद राज्य कैसे, अशा कर्कश युद्धाच्या वेळेला हा अर्जुन इतकं स्वानंद राज्य कसा काय भोगतो आहे कोण जाणे, असं संजय आश्चर्य करतोय. आजी भाग्योदय हा नसे अनिठाई, अर्जुनाच्या खेरीज अन्य ठिकाणी कधीतरी असं भाग्य कोणाला तरी लाभलं असेल का. संजयो म्हणे कौरव राया धृतराष्ट्रांना, संजय ही कथा सांगतो आहे. गुणा रिझो ये रिपूचिया, हे खरे आपल्या बाजूचा विचार केला तर हे खरे आपले शत्रू आहेत, शत्रू पक्षामध्ये चाललेला आहे कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद. पण या रिपूंचिया म्हणजे शत्रूंच्या ठिकाणी चाललेल्या या संवादातले हे गुण पाहून मी खरं म्हणजे सुखावतो आहे. ज्या पातळीवर चर्चा चाललेली आहे ती चर्चा पाहून मला फार सुख होत आहे. मी रिझतो आहे, आनंद होतो आहे. आणि गुरुही हा अमुचिया सुखाचा येथ. आणि प्रत्यक्षात शत्रू पक्षामध्ये जरी असला तरी देखील हा आमच्या सुखाला देखील गुरु म्हणून आम्हाला लाभलेला आहे. खरोखर श्रीकृष्ण हा न पुसता आहे गोठी, तरी देवो का सोडिते गाठी. अर्जुनांनी जर हे काही विचारलं नसतं, ये शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते, असं जर अर्जुन म्हणाला नसता शास्त्रविधीला सोडून, नुसत्या श्रद्धेनी जो कोणी वागेल तर देवानी तरी हे इतकं सुखाचं भांडार कशाला रिकाम केलं असतं। हा न पुसता है गोठी तरी देवो का सोडीते गाठी। देवांनी तरी आपल्या ज्ञानाचा गाठोड्याची सोडवण कशी केली असती, उकल कशी केली असती, तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी। आणि जर असं झालं नसतं तर हा परमार्थ हे गुह्य ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे त्या ब्रह्मनामाचं गुज आम्हाला प्राप्त तरी कसं झालं असतं। होतो अज्ञानाच्या अंधारी वसंतीत जन्म वाहरा, होतो अज्ञानाच्या अंधारा वसंतीत जन्म वाहरा तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणिले। अज्ञानाच्या अंधकारामध्ये गोते खात होतो जन्म आणि मृत्यूचे, त्या आम्हाला आत्मप्रकाश मंदिरा आतू आणिले। या संवादानी आमच्याही अंतकरणामध्ये आत्मप्रकाश निर्माण झाला, आत्मप्रकाश रूपी मंदिरामध्ये आम्हाला हा संवाद घेऊन जाता झाला। एवढा आम्हा तुम्हा थोरू संजय धृतराष्ट्राला म्हणून घेतोय की मला तुला एवढा मोठा फायदा याचा झाला। केला येणे उपकारू, या अर्जुनामुळे हा उपकार खरं म्हणजे झाला। म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय, म्हणून जणू माझे जे गुरु व्यास, व्यासांचा शिष्य संजय, व्यासांनी धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे ते सांगण्यासाठी म्हणून धृतराष्ट्राचे शेजारी बसवला। हा अर्जुन एक प्रकारानी मला आता व्यास सहोदरच वाटायला लागलेला आहे। व्यासांचा जणू बंधू मला गुरु समानच तो वाटतो आहे। तेवीची संजयो म्हणे चित्ती असं म्हणता म्हणता संजय आपल्या मनात विचार करू लागला। अतिशयो या नृपती खुपेल म्हणोनी किती बोलत असो, या अति बोलण्याचा एखाद वेळेला आपले मालक त्यांना आपण सांगतो आहोत, आपले धनी आहेत त्यांना टोचेल, रुतेल, खुपेल, राग येईल, इतकी स्तुती जर केली अर्जुनाची तर देवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो या नृपती खुपेल म्हणून किती बोलत असो, किती आता बोलायचं या संदर्भात। ऐसी हे बोली सांडिली, मग स्वतःच मनोगत बोलणं त्यांनी बंद करून टाकलं। मग येरीची गोठी आदरली, जे पार्थे का पुसली श्रीकृष्णाते। आणि मग मूळ कथा जी कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये चाललेली होती ती सांगायला सुरुवात केली। याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे, ऐकी जो ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा। जशी जशी ही कथा पुढे गेली आणि संजयांनी सांगितली धृतराष्ट्राला, तशी तशी मीही हे सांगेन असं निवृत्ती नाथांचा शिष्य ज्ञानदेव म्हणतो, ऐका इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम सप्तदशोध्यायः। अशा प्रकारे या ज्ञानदेवांनी रचलेल्या भावार्थ दीपिकेचा 17वा अध्याय पूर्ण झाला। मलाही एक प्रकारे हे सांगताना थोडासा धन्यतेचाच भाव स्पर्श करतो। अंदाजे म्हणतो मी 84 साली मी हा उपक्रम सुरू केला, पण सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या बरोबरीने अभंग ज्ञानेश्वरी विनोबांनी जी टीका केलेली आहे ती टीका लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते असं प्रत्येक श्लोकावर वाचत मी पुढे जात होतो. त्याला निरूपणात्मक स्वरूप नव्हतं. अशी साधारण 2 वर्ष गेल्यानंतर त्या वेळेला असं असायचं की आम्ही एक 10 मंडळी बसलेले असायचो. चोभे काका असायचे आणि मी बोलायचो त्याच्यावर मध्येच कोणीही मला विचारू शकायचं, खुलासा विचारू शकायचं, त्याच्यावरही मी बोलायचो, त्याच्यावर अनेक कोणी बोलायचं. कधी कधी मी सलग सांगत असे आणि मग मी असं ठरवलं की हा चर्चात्मक उपक्रम जो आहे त्याच्याऐवजी आपण निरूपणाला सुरुवात करू. म्हणून अंदाजे 86 साली मी पहिला अध्याय सांगायला सुरुवात केली आणि आज 17 अध्याय संपले. 86 सालापासून 33 वर्ष झाली. 33 वर्ष हे 17 अध्याय सांगायला मला लागले. त्याच्यातले 16 अध्याय 16 अध्यायाची दैवी गुणसंपदा इतकं पहिल्या अध्यायापासून मी स्वामीजींच्या मुखातून ऐकलेलं होतं. तिथून 17वा अध्याय आणि हा 18व्या अध्यायाचा बराचसा भाग स्वामीजींकडून मी ऐकलेला नाही. पण माझी पार्श्वभूमी हळूहळू तयार झाली, माझ्या अभ्यासाने तयार झाली. त्यात हा 16वा आणि 17वा अध्याय मी सांगितला. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे, असं ज्ञानेश्वर महाराज स्वतः ज्ञानेश्वरी सांगताना म्हणतात. मी जे जे बोले ते तुमचेची शिकविले, असं एका ठिकाणी ते निवृत्तीनाथांना म्हणतात. तशीच माझी गत आहे, तशीच माझी गोष्ट आहे. या अध्यायातला शेवटचा जो कर्मयोगाचा भाग आहे तो मी स्वामीजींकडून 3 ऐकला. एकदा ऐकला तेव्हा मातृस्मृती ग्रंथालयामध्ये मी सोमवारी जात असे, तिथं नंतर दासबोध सुरू झाला. पण तिथं कर्मयोग मी ऐकला अंबुताई गदऱ्यांच्या इथं. आणि मग नंतर जेव्हा स्वामीजींची ही ज्ञानेश्वरी सांगून झाली एकदा, तेव्हा कर्मयोग ऐकला. मी आलो तर तेव्हा ती संपत आलेली होती आणि मग परत पहिल्यापासून 16व्या अध्यायापर्यंत नंतर ऐकली. आणि स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा स्वामीजींनी कर्मयोगावरची प्रवचन संपूर्ण केली. शेवटचा श्लोक घेतला आणि स्वामीजींची प्रवचन थांबली. हा जो 18वा अध्याय आहे या 18व्या अध्यायाला कलशाध्याय असं म्हणतात. हा 18वा अध्याय सगळ्या गीतेचं सार म्हणून आलेला आहे. या 18व्या अध्यायावर मी एकत्रित प्रवचन केली. जेव्हा ह्या ओम तत्सत ब्रह्मनामाचं निरूपण चाललेलं होतं तेव्हा 17व्या अध्यायापर्यंत मी ती प्रवचन केली आणि 18वा अध्याय मी सांगितला, मुद्दामून सांगितला 18व्या अध्यायात काय विषय आलेला आहे तो. कारण ब्रह्मनाम ओम तत्सत हे 17व्या अध्यायापर्यंतच येत होतं. पण ग्रंथाकरता म्हणून मी 18व्या अध्यायाची संगती आणि सगळा 18वा अध्याय तेव्हा सांगितला. तो धावता अर्थात सांगितला गेला. या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या बहारदार पद्धतीने केलेली आहे. या 18व्या अध्यायाच्या प्रारंभी जवळपास 12व्या अध्यायानंतर तसं 11व्या अध्यायानंतर प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुस्तवन केलं. 10व्या अध्यायापासूनच केलं. तो क्रम 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरांनी तसाच राखला. आज मी प्रवचन करू नये असं बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं होतं. माझा घसा थोडा बरा नाहीये, पण गुरुपौर्णिमेच्या या काळामध्ये आपल्याला गुरुस्तवनाची आयती आलेली संधी म्हणून मी या प्रवचनाकडे पाहिलं. आणि काही एखाद दुसरी ओवी होऊ शकेल, पण 7 तारखेपासून गुरुपूजा सुरू होणार आहेत आणि तेव्हापासूनच गुरुस्तवन आपल्या इथं होतील. योगायोगानी माझी दासबोधाची प्रवचनं देखील योगायोगानी सद्गुरु लक्षणं सांगूनच थांबली. म्हणून मी ज्ञान वैराग्य आणि भजन तशी ही वेळ आलेली आहे म्हणून आज मी प्रवचन करीन असा थोडासा निश्चयच केला. त्याच्यात देखील अजून नीती न्याय मर्यादा हा शब्द राहिलेला आहे, पण मी असं म्हणतो की या सगळ्या उपक्रमाचा तो उपसंहार म्हणून हा महोत्सव झाल्यानंतर परत गुरुलक्षण दासबोधाची तिथे येतील रविवारच्या प्रवचनामध्ये. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ विदळिता अमंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फल प्रद. जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय. नुसतं वाचून काही कळणार नाही. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत. जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भनभ भुवनोद्भवारंभस्तंभ भवध्वंस. जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्त भाव भुवन दीप तापापह. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य. जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणाविनी. हे काय एकैक ऐसैसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. सामान्य विशेष अशा कोणत्याच भावात न बसणाऱ्या अशा हे सद्गुरो हे ऐसैसे नाना परिभाषा वशे किती प्रकारच्या भाषांमध्ये किती प्रकारच्या शब्दांमध्ये तुमचं वर्णन करता येतं. हे ऐसैसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझोद्देशे. पण या सगळ्या परिभाषेमध्ये मी तुमचंच स्तोत्र करेन, तुमचं स्तोत्र गाईन. की जे तुम्ही खरं म्हणजे निर्विशेष आहात, विशेषणाच्या पलीकडचे तुम्ही आहात। जय जय देव निर्मळ। आपण देवस्वरूप आहात, तुमचा जय जयकार असो। हे सद्गुरु देवा, आपण निर्मळ आहात। अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे मलाला कारण राहतात। अविद्या म्हणजे देह मी असं वाटणं, जगत सत्य वाटणं, जगत व्यवहार खरा वाटणं, संसार खरा वाटणं, जगतातले निरनिराळे संबंध आहेत ते खरे वाटणं, त्यांनी सुखी होणं, दुःखी होणं, याला अविद्या असं म्हणतात। तुम्ही विमल आहात, तुम्हाला अविद्येचा मळ नाही। तुम्ही विद्या स्वरूप आहात, तुम्ही परमात्म स्वरूप आहात, तुम्ही ब्रह्मज्ञानाने युक्त आहात। देह, जगत, संसार जसा वाटतो तसा नाही, तो परमात्म स्वरूप आहे। त्याच्यातली जी सुख आणि दुःख आहेत, जी आमच्या अज्ञानाला आणि अविद्येला कारण होतात, ती सुख आणि दुःख ही देह मन बुद्धीपर्यंत आहेत आणि आपण देह मन बुद्धीच्या पलीकडचे आहोत। हे जगत परमात्म स्वरूप आहे असा आपला बोध आहे। आपण अविद्येमध्ये सापडणारे नाही। देहाच्या ठिकाणी जो मीपणा असतो, देह मन बुद्धी याचा अहंकार असतो आणि याची सतत एक जाणीव असते, ही जी अस्मिता आहे, ही अस्मिता त्याच्यातूनच मनस्वी हा देखील शब्द आलेला आहे। ही अस्मिता प्रत्येकाला असतेच असते आणि ही जी अस्मिता आहे, ही अस्मिता अगदी ज्ञानाच्या देखील म्हणजे उत्तम अनुभवाच्या शेवटच्या पातळीमध्ये देखील हा मीपणाचा भाव राहतो आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्ण ब्रह्मज्ञान झालेलं नाही असं समजलं जातं। सवितर्क, सानंद, सविचार, सानंद, सास्मित ही जी समाधी आहे, ही समाधी सबीज समाधी समजली जाते। तर्क आहे हे तर्क बीज आहे, विचार आहे हे विचार बीज आहे। त्याच्यातून आपण आनंद स्वरूप, मी आनंद स्वरूप आहे हे देखील बीजच आहे आणि आनंद भाव देखील मी आनंद स्वरूप आहे। याच्यातला आनंद हा मी मध्ये जरी विसर्जित झाला आणि मी आहे एवढा केवळ भाव शिल्लक राहिला, आनंद हा गृहित आहे, तरी देखील मी हे बीजच तिथं राहतं। या मीपणाचं बीज जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्ण परमात्म्याशी समरसता नाही। निर्बीज समाधीमध्ये, निर्बीज समाधी स्थितीमध्ये म्हणजे ज्याला निर्विकल्प समाधी असं म्हणण्याचं प्रघात आहे, त्या ठिकाणी मात्र हे मीचं बीज देखील नाहीसं होतं। म्हणजे मी आहे याच्यातला मी हा भाव पूर्णपणाने जातो आणि आहेपणाने काहीतरी शिल्लक राहतं। आहे नाही गिळुनी दोन्ही स्वरूपते उरले असं तिथं शिल्लक राहतं। अशा प्रकारे ही जी अस्मिता आहे, ही अस्मिता देखील मल रूपानी ज्यांच्या ठिकाणी नाही असे विमल जय जय देव निर्मळ, राग म्हणजे देह आणि देहाच्या ठिकाणी असणारी हवेपणाची भावना, पहिली हवेपणाची भावना निरनिराळ्या कामनाच आहेत, म्हणून कामनांना, कामाला आणि कामनांना राग असं म्हटलं जातं। म्हणजे जो प्रजोत्पादना करता लागतो तो मूळ काम आणि बाकीच्या इंद्रियांच्या आपल्या आपल्या स्वतंत्र इच्छा या कामना, जशा डोळ्याच्या कानाच्या इत्यादी, मूळ काम आणि कामना या दोन्ही गोष्टीपासून जो अलिप्त आहे, जो सम आहे, देह प्रत्यक्षात कामामध्ये किंवा कामनांमध्ये असताना देखील जो आपल्या स्वरूपाला विसरत नाही असा, ही खूप अवघड स्थिती आहे। आपण परमात्म स्वरूप आहोत हे लक्षात घेऊन त्याच्या अधिष्ठानावर जो रागाला जवळ ठेवतो, काम आणि कामनांना जवळ ठेवतो असा, म्हणजे त्याच्या पलीकडे जो आहे असा, आणि द्वेष हे कामनांचं विपरीत स्वरूप, म्हणजे प्रतिक्रियात्मक नको असा भाव, म्हणजे एखाद्या वेळेला जसं कोणी रागवलं तर बोलून राग व्यक्त करतं, किंवा कोणी कोणी एकदम अबोलाच धरतं, काय रागवायचंय म्हणून काहीच बोलत नाही, असं प्रतिक्रियात्मक भाव, पण तोही क्रोध समजला जातो। राग आणि द्वेष हे एकमेकांपासून इतके वेगळे नाहीत। विकर्षण हे आकर्षणाचं स्वरूप आहे। म्हणून राग आणि द्वेष याच्याही बुडाशी असणारा जो आत्मभाव आहे, या आत्मभावात रमल्यामुळं ज्यांच्या ठिकाणी राग द्वेष नावाचे मल नाहीत आणि अभिनिवेश नाही, अभिनिवेश म्हणजे आपण आपल्या ठिकाणी असणारी कर्तृत्व भावना, त्याच्याऐवजी राम करता, परमात्म्याच्या कृपेनी होत आहे, ईश्वराच्या कृपेनी होत आहे असा सहज भाव, त्याचप्रमाणे मल म्हणजे शास्त्रीय परिभाषेमध्ये निषिद्ध कर्म जी आहेत, त्या निषिद्ध कर्मांना मल असं म्हणण्याचा प्रघात आहे, आणि त्याच्याऐवजी निष्काम हेतूंनी केलेली सात्विक कर्म आणि स्वधर्म कर्म ही निर्मळ कर्म म्हणून समजली जातात। काम्य आणि निषिद्ध ही जी कर्म आहेत, ही कर्म ज्याच्या जीवनामध्ये नाहीत, आणि नित्य आणि नैमित्तिक कर्मांचं श्रद्धापूर्वक सात्विकतेने अनुष्ठान करतो आहे, असे आपण आहात। जय जय देव निर्मळ, निज जन अखिल मंगळ। जे निज जन आहेत त्या निज जनांचं सर्वच मंगल करणारे असे। खरं म्हणजे सद्गुरु हे विश्वजना करता आहेत, त्यांना निजजन नावाचा प्रकार, त्यांच्याकडे जे विश्वातले त्यांच्याकडे जे येतात, विश्व ही फार मोठी संकल्पना असल्यामुळं कोणीही झालं तरी व्यक्तीच्या वाट्याला विश्वातला काही एक भागच येणार, त्याची प्रार्थना जरी विश्वाकरता असली तरी सगळ्या विश्वाकरता सद्गुरूंचा तसा थेट उपयोग नाही, विश्व करून घेऊ शकत नाहीत, सद्गुरु ही करू शकत नाहीत। अशा वेळेला ते जरी व्यापक असले, वैश्विक भाव त्यांच्या ठिकाणी असला तरी देखील त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या कल्याणाकरता येणाऱ्या लोकांकरताच ते काही करू शकतात, त्याच्या पलीकडे जाऊन ते काही करू शकत नाहीत। तशा तऱ्हेने ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, असं स्वतः भगवंतांनी उद्गार काढलेले आहेत। जे माझं जसं भजन करतात त्यांना मी तितकाच प्राप्त होतो, म्हणजे जो भजन करत नाही त्याला मी प्राप्तच होत नाही, जो जेवढा भजन करतो त्याला तेवढ्या प्रमाणात मी प्राप्त होतो। कारण एकाप्रमाणे एका परिस्थितीत त्याच्याच कर्माची फळं मी त्याला देणार आहे, माझ्या स्वाभाविक न्यायामध्येच ते आहे। मी देतो असं म्हणणं ही चुकीचंच आहे, पण तेच त्यांच्या कर्मांची फळं मिळवतात। पण ती माझ्या कृपेनी माझ्या सत्तेमध्ये असल्यामुळं माझ्या कृपेनीही ती मिळतात। ज्याचं जसं भजन तसं त्याला प्राप्त होतं। जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसा। पण त्यातही त्यांचे अजून निज निकट असे असतात, म्हणजे त्यांना सद्गुरुस जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती, अशा प्रकारे अगदी चालणारे असतात। हा जो जन्म आहे हा जन्म वाया नाही घालवायचा। आपण जर प्रयोगच करत असू तर अर्धवट प्रयोग कशाला, या जन्मात आपण परिपूर्ण प्रयोग करू, आपण श्रद्धा ठेवू, विश्वास ठेवू। जसं एक अर्भक आईवर पूर्ण अवलंबून असतं, एखादं लहान बाळ तुम्ही पाहिलंय की आईच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत निजलेलं असतं। मी मध्ये कोणत्या कारणाने शिवाजीनगरच्या स्टँडच्या जवळ गेलो, मी गाडीत बसलेलो होतो, तिथे एवढा मोठा ट्रॅफिक होतं, एक भगिनी आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन रस्ता ओलांडत होती। ते बाळ इतकं निश्चिंत तिच्या खांद्यावर होतं ते पाहून मला अगदी भरून आलं। आईची तर धावपळ चाललेली होती एवढ्या ट्रॅफिकमधून रस्ता ओलांडण्याची, पण त्याने निश्चिंतपणाने आईच्या खांद्यावर डोकं ठेवून ते झोपलेलं होतं। ते त्या आईचं निजजन आहे। ते भले सगळ्यांचं मंगल करू इच्छितात, पण त्यांच्यापासून मंगल करू इच्छिणाऱ्यांचंच ते मंगल करू शकतात। असे जे निजजन आहेत ज्यांना त्यांच्याकडे येऊन देखील इतकं मंगल करून घ्यायचं नाहीये असेही असू शकतील। समजा प्रत्येकाच्या ओढी निराळ्या असतात, त्याप्रमाणे त्याला प्राप्त होईल। पण जो असा अशा प्रकारचा निजजन आहे त्याचं अखिल मंगल करणारे, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन, जन्म मृत्यू, जन्म आणि म्हातारपण, जलद जाळ जन्म आणि वार्धक्य रूपी मेघांच्या जाळ्यातून सोडवणारे, त्याचा नाश करणारे प्रभंजन म्हणजे महावायू महावात असणारे असे आपण आहात, आपला जय जयकार असो। आता आता हा पावसाळ्याचाच काळ आहे, हे जे एवढे दाटून आलेले मेघ आहेत ते इकडून तिकडे सहज घेऊन कोण जाऊ शकत असेल तर एक वायूच घेऊन जातो. जसं ते कोणतं वादळ गुजरातच्या किनाऱ्याचं जवळून गेलं, काय नाव त्याचं, वायूच, वायूच नाव त्याला दिलेलं होतं. केवढं मोठं बाष्प घेऊन ते इकडून तिकडे जात होतं, ते ठरवेल तिकडे ते बाष्प जाऊन फेकलं जाईल, ते एका ठिकाणी राहील तर स्वतःच्या इच्छेने त्याला राहता येणार नाही, ते प्रभंजन जिथं नाहील तिथं. आणि या मेघाच्या जाळ्याचा नाश करणारा देखील तो प्रभंजनच असेल. तसं जन्म आणि जरा आणि मध्ये भरपूर अवस्था आहेत, बाल्य, तारुण्य, मध्यम वय आणि मग वार्धक्य. हे जणू एखादे मेघ असतील तर या मेघांच्या तावडीतून सोडवणारे प्रभंजन आपण आहात. आपण जन्म झाल्यावर जरेकडे जात असताना मध्येच बोध देऊन जाता, सोडवता. हे जर मेघ असतील तरी या मेघांच्या तावडीतून सोडवणारे आपण आहात. जय जय देव निर्मळ असे हे गुरुदेव आपला जय जयकार असो, आपण निर्मळ आहात. निज जनाखिल मंगळ, जे निज जन आहेत त्यांचं सर्वस्वी कल्याण आपण करता. जन्म जरा जलद जाळ प्रभंजन, जन्म जरा इत्यादी त्याच्या जाळ्याचा त्याचा जो फेरा आहे त्याचा जो गुंता आहे त्याचा नाश करणारे प्रभंजन महावात आपण आहात. आपला जय जयकार असो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि. श्री राम काई.